यमुना तीरावन चारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवर धारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवर धारी यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरावन चारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवर धारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे ज जय राधा कुंज बिहारी राधा कुंज बिहारी राधे जय राधा वृंदावन चंद्र राधा वृंदावन चंद्र राधे जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राधे जय राधा माधव राधा माधव राधे जय राधा दामोदर राधा दामोदर राधे जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे जय राधा राजबिहारी राधा राजबिहारी राधे जय राधा लाडली लाल राधा लाडली लाल राधे जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम जय जगन्नाथ बलदेवा जय सुभद्रा जय बालाजी भगवान बालाजी भगवान बालाजी भगवान जय बालाजी भगवान जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव নিতাই গৌর হরি বল হরি বল হরি বল নিতাই গৌর হরি বল জয় ওম বিষ্ণুপাদ পরমহংস পরিব্রাজকাচার্য অষ্টোত্তর শাস্ত্রী শ্রীমৎকৃষ্ণ কৃপা শ্রীমূর্তি অভয় চরণারবিন্দ ভক্তি বিধান স্বামী শৈল প্রভুপাদ কি ইসকন বিবিডি ফাউন্ডার আচার্য শিল প্রভুপাদ কি জয় বিষ্ণুপাদ পরমহংস পরিব্রাজকাচার্য অষ্টোত্তর শাস্ত্রী শ্রীমৎকৃষ্ণ কৃপা স্মৃতি ভক্তি সিদ্ধান্ত সরস্বতী ঠাকুর গোস্বামী মহারাজ প্রভুপাদ কি অনন্ত কোটি বৈষ্ণব বৃন্দ কি নামাচার্য শ্রী হরিদাস ঠাকুর কি প্রেম সে কহো শ্রীকৃষ্ণ চৈতন্য প্রভু নিত্যানন্দ শ্রী অদ্বৈত গদাধর শিবাসাদি গৌরভক্ত বৃন্দ কি শ্রী শ্রী রাধাকৃষ্ণ গোপ গোপীনাথ শ্যামকুণ্ড রাধাকুণ্ড গিরি গোবর্ধন কি ব্রজভূমি বৃন্দাবন ধাম কি পুরুষোত্তম ক্ষেত্র শ্রী জগন্নাথপুরী ধাম কি মায়াপুর নবদ্বীপ ধাম কি মথুরা দ্বারকাপুরী ধাম কি শ্রীক্ষেত্র পণ্ডরপুর ধাম কি গঙ্গা মাই যমুনা মাই কি ভক্তি দেবী তুলসী মহারানী কি সমবেদ গৌর ভক্ত বৃন্দ কি নিতাই গৌর প্রেমানন্দে অল গ্লোরিস টু দি অ্যাসেম্বল ডিভোটিস অল গ্লোরিস টু দি অ্যাসেম্বল ডিভোটিস অল গ্লোরিস টু দি অ্যাসেম্বল ডিভোটিস All glories, all glories, all glories to Shri Guru and Gauranga. Om Namo Bhagavate Vasudevaya. ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण। आजच्या साप्ताहिक मराठी भगवद्गीतेमध्ये सर्व उपस्थित भक्तांचं आणि भाविकांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण अध्याय क्रमांक 3 श्लोक संख्या 36 यावर चर्चा करणार आहोत। अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः। अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः। अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः। अर्जुन उवाच। अर्जुन म्हणाला, अथ तर मग, केन कशाद्वारे, प्रयुक्तः प्रेरित केला जातो, अयम एखादा, पापम पापकृत्ये, चरती करतो, पुरुषः एक मनुष्य, अनिच्छन इच्छा नसताना, अपि जरी वार्ष्णेय हे वृष्णी वंशजा, बलात बळेच, इव जनू काय, नियोजित नियुक्त किंवा रत केलेला। अनुवाद व तात्पर्य। हिज डिवाइन ग्रेस ए सी भक्तिवेदांत स्वामी शिल प्रभुपाद द्वारा। शिल प्रभुपाद की जय। अर्जुन म्हणाला, हे वृष्णी वंशज, कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काय बळेच पाप करण्यास प्रेरित होतो? तात्पर्य, जीव हा भगवंताचा अंश असल्यामुळे मूलतः आध्यात्मिक विशुद्ध आणि सर्व भौतिक कल्मशांपासून मुक्त असतो, म्हणून स्वभावतः तो भौतिक जगाच्या पापामुळे प्रभावित होत नाही। परंतु जेव्हा तो भौतिक प्रकृतीशी संबंधित असतो तेव्हा तो निसंकोचपणे अनेक पापमय मार्गांचे आचरण करतो। कधी कधी या प्रकाराचे आचरण करण्याची त्याची इच्छाही नसते। वास्तव जीवाच्या विकृत स्वभावाबद्दल अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारलेला प्रश्न समर्पक होता। जरी काही वेळा जीवाला पाप करायचे नसले तरी त्याला बळेच पाप करण्यास भाग पाडले जाते, तथापि पाप कर्म करण्यास अंतर्यामी परमात्मा प्रेरित करीत नसून इतर कारणांमुळे पापकर्मे घडतात, त्यासंबंधी पुढील श्लोकात भगवंतांनी सांगितले आहे।
ओम ज्ञान तिमिरंदस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदांतिकं। वंदेहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमाओं विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। नमाओं विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति सिद्धांत सरस्वती नामिने। श्री वर्षभानवी देवी दायिताये कृपाब्दे कृष्ण संबंध विज्ञान दायिने प्रभवे नमः। माधुर्योज्वल प्रेमाढ्य श्रीरूपानुग भक्तिद श्रीगौर करुणा शक्ति विग्रहाय नमस्तुते। नमस्ते गौरवाणी श्रीमूर्ते दीनतारिणे रूपानुग विरुद्ध अपसिद्धांत ध्वांत हरिणे। नमो गौर किशोराय साक्षात वैराग्य मूर्ते विप्रलंब रसांबुदे पादांबुज पूजाय ते नमः। नमो भक्ति विनोदाय सच्चिदानंद नामिने गौर शक्ति स्वरूपाय रूपानुगवराय ते गौरवीर्भाव भूमिस्थ निर्दिष्ट सज्जन प्रिय वैष्णव सर्वभौम श्री जगन्नाथाय ते नमः। वांछाकल्प तरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरद्विषे नमः। पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूप स्वरूपकं भक्तावतारं भक्तात्यां नमामि भक्तशक्तिकं। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। जयतां सुरतो पंगो मम मंद मतेर्गति मत सर्वस्व पदांबोजो राधा मदन मोहनो। दिव्य दृंदारण्य कल्पद्रुमादः श्रीमद् रत्नागार सिंहासनस्थो श्रीमद् राधा श्रील गोविंद देवो प्रेष्टालिभि सेव मनोस्मरणि। श्रीमांद्रास रसारंभी वंशी वट तटस्थितः कर्षन वेणु स्वनेर गोपी गोपीनाथ श्रेयस्तुनः। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी ऋषभानु सुते देवी प्रणमामि हरि प्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे।
हरे कृष्णा। तर आज आपण ह्या एका महत्वाच्या श्लोकावर चर्चा करण्याचा प्रयास करणार आहोत। याच्या अगोदरच्या श्लोकामध्ये भगवान स्वधर्म आणि परधर्म या दोन महत्वाच्या बाबींविषयी आम्हाला मार्गदर्शन करतात। ते म्हणतात स्वधर्म पालन करण्यासाठी, स्वधर्माचं पालन करण्यासाठी मनुष्याला त्याच्यामध्ये मृत्यू जरी आला तरी तो त्याच्यासाठी कल्याणकारी आहे। स्वधर्माचं पालन करत असताना त्यांनी अत्यंत निपुण्यतेने तरी जरी नाही केलं तरी त्याच्यामध्ये त्याचा लॉस काही नाही, तरी ते कल्याणकारी आहे। आणि परधर्माचा जो का आहे प्रवास, तो परधर्माचा प्रवास इतका भयावह आहे की भगवंत सांगतात की तो करत असताना माणसाला आपला सर्व स्व त्याग करायला लागतं। इतरांच्या कर्माचे उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा स्वतःच्या नियत कर्माचे दोषयुक्त असले तरी पालन करणे अधिक श्रेयस्कर आहे। स्वतःचे कर्म करताना जरी एखाद्याचा विनाश झाला तरी दुसऱ्याचे कर्म करण्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे, कारण दुसऱ्याच्या मार्गाचे अनुसरण करणे भयावह आहे। याच्यामध्ये भगवंत या ठिकाणी स्पष्टपणे सांगतात की आम्हाला काही जरी झालं तर स्वधर्माचं पालन करायचंय, कारण ते इतकं कल्याणकारी आहे, इतकं हितकारक आहे। पण असं काय होतं की ते करत असताना सुद्धा बऱ्याच वेळेला माणूस परधर्माचं अनावधानाने पालन करायला लागतो, त्याला हे माहिती असतं किंवा नसतं की हे भयावह आहे। आणि मग त्याच्यामध्ये आजच्या ह्या श्लोकामध्ये अर्जुनाने आमच्यासाठी अत्यंत सूक्ष्म रीतीने ह्या प्रश्नाचा भगवंताकडे प्रश्न केलेला आहे की भगवंता असं काय होतं की माणसाची इच्छा बऱ्याच वेळेला नसताना सुद्धा त्याला बलपूर्वक पाप करण्यामध्ये उद्युक्त केलं जातं किंवा प्रवृत्त केलं जातं, अशी कुठली शक्ती आहे की तो कशाचाही विचार न करता पाप करण्यास तो प्रवृत्त होतो। ह्याच्यामध्ये दोन महत्वाचे शब्द आहेत। अर्जुन विचारतो की अथ, अथ म्हणजे प्रत्येक गोष्टीला जेव्हा आम्ही सुरुवात करतो तेव्हा अथ असं म्हटलं जातं, कारण अथ हा संस्कृत शब्द आहे। बऱ्याच वेळेला मी एखादी गोष्ट सांगतो त्यावेळेला ती अधिकारवाणीने सांगण्याऐवजी आम्ही लोकांना, श्रोत्यांना त्यांची मानसिकता तयार करतो की आता आम्ही काय सांगणार आहोत, तो प्लीज लिसन, अटेन्शन प्लीज, आय विल टेल यू व्हॉट आय हॅव टू टेल यू। मी दरवेळेला मी सांगतो असं म्हणणार नाही, पण मी सुरुवातीला सांगेन। तसं भगवंत या ठिकाणी त्याला अत्यंत चांगल्या रीतीने सांगतात की कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसताना सुद्धा जणू काय बळेच पाप करण्यास त्याला प्रेरित केलं जातं। आता इथं बसलेला प्रत्येक जण आहे, कुणालाही चुकीचं वागायची इच्छा नाहीये, पण तरीही आम्हाला बाहेरच्या जगामध्ये बऱ्याच वेळेला अशा गोष्टी आमच्या हातून घडतात
की आम्ही त्याची कल्पना सुद्धा करत नाही. आणि इथं भगवंतांनी आम्हाला तात्पर्यामध्ये सांगितलेलं आहे की जीव हा भगवंताचा अंश असल्यामुळे मूलतः आध्यात्मिक विशुद्ध व सर्व भौतिक कल्मनशांपासून मुक्त असतो. इथं मनुष्य हा शब्द वापरलेला आहे, जीव हा शब्द वापरला नाहीये. पापकर्म कोण करतं? मनुष्य करतो. प्राणी पाप करत नाहीत कारण त्यांच्या ठाई ती बुद्धी नाहीये. सिंहानी 10 जरी हरणांना मारलं तरी त्याला पाप लागत नाही. आणि आमच्याकडून कळत न कळत पापांची पुनरावृत्ती होत असते. आमच्या पायाखाली कितीतरी मुंग्या मारल्या जातात. बऱ्याच वेळेला लोक म्हणतात ओ माझी इच्छा नाहीये पण तरी मी दारू पितो. अरे इच्छा नाहीये मग तू कशी काय दारू पितो? तर याच्यासाठी अर्जुन आणि दुर्योधन यांच्यामध्ये एक खूप चांगला संवाद आहे. म्हणजे ह्या गर्ग संहितेप्रमाणे एकदा उग्रसेन राजांनी अश्वमेध यज्ञ करणं करणं एक घोडा सोडून दिला. म्हणजे अश्वमेध यज्ञ जर आयोजन करायचं असेल तर एक तो घोडा सोडायला लागतो आणि त्याला जो कुणी अडवेल तर त्याच्याशी त्यांना युद्ध करायला लागतं. नाही तर त्या घोड्याबरोबर जे सैनिक असतात ते त्या राजाची सही घेतात आणि पुढं पुढं जातात. तर मग दुर्योधनांनी काय केलं, तो घोडा अडवला. त्याच्यामागं त्याची इच्छा काय होती की हा घोडा जर का मी अडवला तर याला सोडवण्याकरता कोण येतील? यादव येतील. पण यादव यांचा मुख्य पुरुष कोण आहे? तर कृष्ण आहे. त्याला माहिती होतं की हे करायला कृष्ण नक्की येईल. आणि झालंही तसंच. घोडा सोडवण्याकरता कृष्ण स्वतःहून आले. खरं तर दुर्योधन घाबरलेला होता पण कृष्णांना बघितल्यावर कृष्णाने त्याला प्रश्न केला की दुर्योधन बाबा रे तू इतका का उपद्रवी आहेस? तुला इतकं काय आहे तुझ्या डोक्यामध्ये? सर्व हे किलमिश भरलेलं असतं, काही ना काही तू करत असतो, त्यापेक्षा तू हस्तिनापुरामध्ये आनंदाने जीवन जग. तर दुर्योधनाने खूप छान उत्तर दिलेलं आहे. दुर्योधन म्हणतो हे भगवंता, तो भगवंत म्हणत नाही, म्हणतो हे कृष्ण धर्म काय आहे हे मला चांगलं माहिती आहे. कारण पांडव हे धार्मिक आहेत पण मी धर्माचं पालन करणार नाही. आणि दुसऱ्या याच्यात सांगतो की मला अधर्मही काय आहे त्याचं चांगलं ज्ञान आहे पण मी अधर्म सोडणार नाही. बघा तो म्हणतो पहिल्यांदा मी धर्म करणार नाही आणि अधर्म सोडणार नाही. पण तेच कृष्णाकडे अर्जुनाने अत्यंत जिज्ञासूपणे अत्यंत नम्रपणे आजचा हा प्रश्न केलेला आहे की हे भगवंता माणसाची इच्छा नसताना सुद्धा बऱ्याच वेळेला असं काय होतं, अशी कुठली शक्ती आहे की ती त्याला पाप कर्म करण्यामध्ये प्रवृत्त करते आणि त्याला लिप्त करते? तर भगवंत त्याचं उत्तर पुढच्या अध्याय पुढच्या श्लोकामध्ये देतील. तत्पूर्वी आपण बघू की ही माणसाची जी काय ऍटिट्यूड असते ती कशी असते. कारण विचारायची सुद्धा एक पद्धत आहे. एका राज्यामध्ये राजा एकदा शिकारीला निघाला, त्यांनी बरोबर आपल्या सैनिकाला घेतलं. त्याच्याबरोबर एक त्याचा मंत्री होता आणि ते शिकारीला गेले. संध्याकाळी कातरवेळी सांज प्रहरी ते वाटा चुकले आणि ते जंगलामध्ये भटकले. जंगलामध्ये भटकल्यानंतर ते इकडं तिकडं भटकत असताना त्यांना एका झोपडीमध्ये एक साधू पुरुष दिसले. ते साधू पुरुष तर ध्यानस्थ होते आणि ते अंध होते, त्यांना दृष्टी नव्हती. तर ते आपले मग्न असताना सर्वप्रथम सैनिक आला आणि सैनिकांनी त्यांना विचारलं हे आंधळ्या तुला इथून घोड्या जाताना दिसले का? आता बघा सैनिक आहे तो आंधळा म्हणतोय त्याला आणि तरी विचारतोय की इकडून तुला घोडे जाताना दिसले का? तो म्हणाला नाही, काही बोलला नाही. थोड्या वेळाने राजाचा मंत्री आला, त्यांनी आणखी थोड्याशा वरच्या पातळीमध्ये विचारलं हे सूरदास इथून तुम्हाला कोणी जाताना दिसलं का? ते म्हणाले हो पण मी आत्ता त्याचं उत्तर देणार नाही. आणि थोड्या वेळाने राजा आला. राजाने आल्याबरोबर त्यांच्या पायांना स्पर्श केला, त्यांना दंडवत नमस्कार केला. त्यांच्या चरण कमळावरून ती धूळ होती ती त्यांनी आपल्या याला डोक्याला लावली आणि अत्यंत नम्रपणे विचारलं की हे साधू महाराज मी तुमची हे भग्न केली तुमची तपस्या, तर मी फक्त याच्यासाठी आलेलो आहे की इथून तुम्हाला जाताना कुणी भेटलं का किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल काय माहिती आहे का? तर तो म्हणाला हो सर्वप्रथम तुमचा सैनिक आला होता, तो विचारत होता की इथून घोडे गेले का. त्याच्यानंतर थोड्या वेळाने तुमचा मंत्री आला आणि त्यांनीही तीच विचारणा केली की इथून जाताना कोणी दिसलं का किंवा कोणी तुम्हाला त्याचा आवाज आला का. आणि आता थोड्या वेळाने तुम्ही आलेलात. तर राजाला आश्चर्य वाटलं. राजा म्हणला की हे साधू महाराज, तुम्ही तर डोळ्यांनी आंधळे आहात, मग तुम्ही कसं काय हे ओळखलं? तर ते म्हणाले की मी हे वाणीने ओळखू शकलो, कारण सर्वप्रथम तुमचा सैनिक आला तर सैनिकाचं जे वागणं होतं त्याप्रमाणे त्यांनी विचारणा केली. त्याच्यानंतर थोड्या वेळाने तुमचा मंत्री आला, तो अजून थोडासा सुसंस्कृत होता, त्यांनी चांगल्या रीतीने विचारलं आणि तुम्ही साक्षात राजे आहात, कारण तुमच्या अंगी हे सगळे गुण ओतप्रोत भरलेले आहेत. तर बऱ्याच वेळेला असं होतं की आम्ही पापकर्म करत असताना ते आमच्या हातून अनावधानाने होतात, त्याच्याबद्दल आम्हाला कळत नाही. आणि पाप करत असताना आमचे जे शत्रू आहेत ते बाहेरून नसतात, कारण पाप हे सगळं जे आत आहे ते आत भरलेलं आहे. कारण आमचे जे सहा मुख्य शत्रू आहेत ते आमच्यामध्ये आहेत, ते म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. सर्वप्रथम एक काम हे या भौतिक जगताला, काम म्हणजे जे आपण दिवसभर कामाला जातो ते काम नाही, काम म्हणजे प्रेमाचं जे विकृत स्वरूप आहे ते काम आहे. काम काय आहे? तर दुसऱ्या अध्यायात सुद्धा भगवंतांनी याच्याबद्दल सुंदर हे केलेले आहे की ध्यायतो विषयन पुंसा संगस्तिशुप जायते संगात संजायते कामा कामात क्रोधोबी जायते. की आम्ही एखाद्या जेव्हा विषयाचं जेव्हा चिंतन करतो तेव्हा त्याच्यातून आसक्ती निर्माण होते आणि आसक्तीचं रूपांतर नंतर प्रेमात होतं, आसक्तीचं रूपांतर कामात होतं, आणि काम जर आमचा फुलफिल नाही झाला तर त्याचं रूपांतर क्रोधात होतं. क्रोधात उद्भवती संमोह आणि क्रोधामधून मोह निर्माण होतो आणि मोहातून काय होतं, मोहातून आमची बुद्धी हे ती हळूहळू नाश पावायला लागती आणि बुद्धी नाशात प्रणश्यती आमचा विनाश होतो, आमचं अंधकूपामध्ये पतन होतं. असा हा जो काम आहे हा काम वेगळा. आम्ही आता बघतो की जगामध्ये बलात्कार होतात, जगामध्ये लहान बालकांवर अत्याचार होतात. आता कालचंच एक सुंदर उदाहरण आहे, निर्भया कांड आम्ही सगळ्यांनी पेपरला वाचलेलं आहे. आताच हैदराबादमध्ये एका व्हेटरनरी डॉक्टरला तिच्यावर बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात आलं. हे कशाचं द्योतक आहे? कारण काम जेव्हा अनावर होतो तेव्हा तो क्षुब्ध करतो आम्हाला. आमच्या सगळ्या ज्या चेतना आहेत त्या आम्ही विसरून जातो, आमचे सगळे कार्यकलाप आहेत त्याच्यापासून आम्ही भरकटतो, दूर जातो. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं हे दोन जे दोष आहेत ते कामातून राग क्रोध निर्माण होतो आणि क्रोध तर अग्निसारखा आहे. अग्नि तरी आम्हाला जाळतो पण क्रोध हा आम्हाला रोज आमची छलनी करत असतो. तर भगवंत या ठिकाणी सांगतात की जेव्हा माणूस ह्या सगळ्या रस्त्यावर चालतो तेव्हा तो माझ्यापासून दूर जायला लागतो. ह्या सगळ्या गोष्टी नियंत्रणात जेव्हा राहत नाहीत आमच्या, त्या जेव्हा आमच्यावर अधिराज्य गाजवतात तेव्हा मग आमचं स्वत्व आम्ही हरवतो. आमचं खरा अंश आम्ही भगवंताचे अंश आहोत. आमची खरी जी ओळख आहे ते भगवंत सांगतात, तू माझा साक्षात ममई वंशो जीव लोके जीव भूत सनातना मनश्रेष्ठी आणि इंद्रियांनी प्रकृती स्थानी करशती. की तू माझा अंश आहेस, तू माझा सनातन अंश आहेस, तुझ्या माझ्यात जास्त अंतर नाहीये. भगवंत आहेत ते विभू आहे, आम्ही आहोत ते अणू आहोत. आम्ही आमचं अस्तित्व एका कणासारखं आहे. आम्हाला सुद्धा आनंद उपभोगायचा आहे पण आम्ही आमच्या ताकदीवर आनंद उपभोगायला बघतो. आम्ही जेव्हा भगवंताशी विनमुख होऊन सुख भोगायचा प्रयत्न करतो तेव्हा आमच्या वाट्याला दुःख येतं. का दुःख येतं? कारण भगवंतांनी भगवद्गीतेत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे जे काही भौतिक जगत मी बनवलेलं आहे हे भौतिक जगताला मी दुःखालयाची उपमा दिलेली आहे. जसं हिमालयात बर्फ आहे, भोजनालयात भोजन आहे, विद्यालयात विद्या आहे, ग्रंथालयात ग्रंथ आहेत, शौचालयात विष्ठा आहे, तसं हे दुःखालय आहे. मग इथं तुला सुख नाही मिळणार. मग आम्हाला सुख कधी मिळणारच नाही का? सुख मिळेल ना, नक्की मिळेल. पण कधी मिळेल? जेव्हा आम्ही भगवंताच्या चरण कमळांचा आश्रय घेऊ तेव्हा. कारण बाहेरच्या जगात आम्हाला तीन पद्धतीचे जे काय क्लेश आहेत ते आमच्या पाचवीला पुजलेले आहेत. जन्मताच आम्हाला तीन क्लेश भगवंतांनी दिलेले आहेत. आध्यात्मिक क्लेश, आम्हाला सर्दी होणार, पडसं होणार, वेगळे वेगळे आजार होणार, आम्हाला मानसिक त्रास होणार. मिझरी इज कॉज्ड बाय युअर ओन एक्झिस्टन्स, म्हणजे हे जे काय क्लेश आहेत ते तुमच्या स्वतःमुळे निर्माण होतात आणि ते स्वतःमुळे तुम्हाला भोगायला लागतात. आणि दुसरं आहे मिझरी इज कॉज्ड बाय अदर्स, इतरांमुळे तुम्हाला जे क्लेश मिळतात ते अतिभौतिक क्लेश, तेही तुम्हाला जन्मताच मिळालेले आहेत. तुमच्या शेजारी एखादा गुंड राहतो, तुमचा बॉस अगदी डेंजर असतो, एखाद्या वेळेला तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काही लोकांचं असं वास्तव्य असतं की ते तुम्हाला कायम छळत असतात, एखादा तुम्हाला खंडणी मागतो, इतरांमुळे होतात. काही लोक बंदुकी घेऊन उभे असतात, काही गुंड लोक असतात, अनेकांमुळे अनेक. तुम्ही जाताना गाडीचा एखाद्याचा धक्का लागतो, तो लगेच काढून बाहेर उतरून मारहाण करायला लागतो. तर इतरांमुळे जे मिळणारे क्लेश आहेत ते तुम्ही चुकवू शकत नाही. आणि तिसरे जे आहेत ते अतिदैवी क्लेश. ते अतिदैवी क्लेश मध्ये सुनामीच्या लाटा आल्या, 3-3.5 लाख लोक गेले. मुंबईमध्ये परवा इतका धोधो पाऊस पडला, इतकंच काय पुण्यामध्ये आता परवा ढगफुटी सारखा काहीतरी प्रकार झाला, गाड्यावर गाड्या धडकल्या, सगळीकडे पाण्याने थैमान माजवलं. आम्ही नाही काय करू शकलो, आम्ही हताशून बघण्यापलीकडे आमच्या हातात काही नव्हतं. फार उन्हाळा येतो, कडक ऊन पडतं. नागपूर बिगपूरला 47-48 हीट असते, काही ठिकाणी 50 असते, काही ठिकाणी मायनस डिग्री टेम्परेचर असतं, 30-40. टमाटे सुद्धा गरम करून खायला लागतात. तर भगवंतानी आम्हाला हे 3 बेसिक जे काही क्लेश आहेत ते आम्हाला दिलेले आहेत. मग ही जी पापाची जी काही प्रवृत्ती आहे ती कशी आहे? हे जे काही पाप आहे ते मला बऱ्याच वेळेला पाप आहे असं मी करतोय असं मी कधीच ऍक्सेप्ट करत नाही. म्हणतो नाही हे सगळं आहे. एखादा माणूस दारू पितो तर त्याचं तो समर्थन करतो, ते ऍक्सेप्ट करत नाही. आपण बघतो तो म्हणतो काय करायचं, भगवंतांनी बनवली ना, त्यांनी नसती बनवली तर आम्ही पिलं नसतो. जे ड्रग ॲडिक्ट असतात त्यांना ते जर नाही मिळालं तर त्यांना खूप अनइझी होतं. बरेच वेळेला माणूस पैसे कमवण्यासाठी समोरच्या माणसांचं काही बघत नाही, त्यांच्या हातून काय होईल, आणि तो त्यांना तुडवून पुढे जायला बघतो. कारण प्रत्येकाला ह्या जगामध्ये खूप ऐश्वर्यवान व्हायचंय, खूप श्रीमंत व्हायचंय. कारण हे 6 जे काही गुण आहेत ते भगवंतामध्ये आहेत, ज्याला आपण षड ऐश्वर्य म्हणू, 6 ऑपुलन्स. की भगवंत सगळ्यात जास्त धनवान आहेत, ते सगळ्यात जास्त शक्तिवान आहेत, ते सगळ्यात जास्त कीर्तिवान आहेत, त्यांच्याकडे सगळ्यात जास्त यश आहे. भगवंत कधी अपयशी झाले नाहीत, किंवा त्यांचा पराक्रम, ते सगळ्यात वीरवान आहेत. कारण त्यांनी रावणाशी युद्ध केलं, त्यांनी हिरण्यकशिपूशी केलं, त्यांनी शिशुपालाशी केलं, त्यांनीच हे सगळे बनवले त्यांना वीर्य रसात आनंद प्रदान करण्यासाठी. तर भगवंताकडे हे सगळे गुण आहेत. पण शेवटचा एक महत्वाचा गुण आहे ते म्हणजे वैराग्य. आम्ही 5 गुणांपर्यंत पोहोचतो कारण आम्हाला खूप श्रीमंत व्हायचंय, आम्हाला प्रसिद्धी पाहिजे, आम्हाला मालमत्ता पाहिजे, आम्हाला कीर्ती पाहिजे. आपण बघतो हे पुढारी बिडारी लोक जे आहेत काय करत असतात, अत्यंत घाणेरडं राजकारण करत असतात, कारण त्यांना मोह आवरत नाही. राग आणि लोभ ह्या 2 गोष्टींमुळे पाप प्रक्रियेला सुरुवात होते. ध्यायतो विषयन पुंसा, मी ध्यान करायला लागलो आणि मग त्याच्यातून काम निर्माण झाला. आणि काम संतुष्टी कधीच कुणाची पूर्ण होत नाही असं दावेनी सांगतात प्रभुपाद. पहिल्या स्कंदामध्ये अशी स्पष्टपणे सांगतात की जर असं कुणी सांगत असेल की मी खूप आनंदी आहे, मी खूप सुखी आहे, तर तो दादांत खोटं बोलतोय. कारण मी ह्या जगताची प्रक्रिया ही जी आहे, ह्या जगताची मी जी काय बनवलेली आहे, आध्यात्मिक जी काही त्याची कल्पना आहे ती वेगळी आहे. ही हे बोट आहे, हे बोट याला जर का आता जोरात मारलं तर माझ्या सगळ्या अंगामध्ये वेदना येणार आहेत, माझ्या सगळ्या अंगाला काप येणार आहे. याचा तसा काय आहे, हे फक्त कानामध्ये घालण्यासाठी याचा उपयोग होतो, पण हे जोपर्यंत माझ्या शरीराशी आहे तोपर्यंत याचं महत्व आहे. हे जर का कापून ही करंगळी रस्त्यात पडली काही उपयोग होणार नाही. तसं जोपर्यंत मी भगवंताचा अंश आहे, मी त्यांच्याशी तादात्म्य पावलेलो आहे, तोपर्यंत मला प्रॉब्लेम नाहीये. पण होतं काय, आत्मा जेव्हा शरीराशी तादात्म्य पावतो तेव्हा तो शरीराला सगळं समजायला लागतो. तो शरीराला छानपैकी आंघोळ घालतो, त्याला स्प्रे मारतो, त्याला वेगळे वेगळ्या दागिन्यांनी सजवतो. मृत शरीराला तुम्ही किती जरी त्याचा शृंगार केला तर त्याचा काय उपयोग होणार आहे का? नाही होणार. पण हे शरीर जोपर्यंत जिवंत आहे, या शरीरात काय आहे, तसं कफ वात पित्त मल मूत्र हाड मज्जा संस्था. जर पोस्टमार्टमची एक बॉडी बघितली तर आम्हाला जेवण सुद्धा जाणार नाही, इतकं हे शरीराचं आहे. पण हे शरीर हे भगवंताचं मंदिर आहे, कारण हे नुसतं आहार भय निद्रा आणि मैथून याच्यासाठी नाहीये. हे आहार भय निद्रा आणि मैथून हे पशु पक्षी आमच्यापेक्षा चांगल्या रीतीने करतात. आम्हाला आहार घ्यायचा असेल तर आम्हाला काम करायला लागेल, शेती पिकवायला लागेल, आम्हाला घाणेड शिळपाका अन्नाला आम्हाला नाकाला लगेच त्याचा दुर्गंध येईल. प्राण्यांना ते नाही दिलेलं, त्यांच्यासाठी ते मुबलक आहे. हत्तीला एक मनभर खायला लागतं, जंगलामध्ये गवत फ्री आहे त्याच्यासाठी. भय त्यांनाही भय आहे, आम्हालाही. आम्हाला सगळ्यात जास्त मृत्यूचं भय आहे. प्राण्यांना सुद्धा, एक कुत्र्याला तुम्ही एक असं केलं की ते लगेच पळतं, त्याला माहिती नाही तर मला फटका बसेल, दगड मारल्या जाईल. तर आहार भय निद्रा, आमची निद्रा जी आहे ती एक मच्छर सुद्धा घालवू शकतो, एक रस्त्यात ऍक्सिडेंट बघितला तर त्या दिवशी आम्हाला चल बिचल होती आमची, आम्हाला झोप येत नाही. आणि मैथून, आम्हाला मैथून करण्यासाठी जोडीदार शोधायला लागतो, जागा शोधायला लागते, वेळ शोधायला लागते. पशुपक्षी जे आहेत ते मुबलक असतात, त्यांना त्याचं काही सोयरसूतक नाहीये. म्हैस कधीच फेरेन लवली लावत नाही. हा भाव फक्त पुरुषांमध्ये आहे किंवा प्राणी मात्रांमध्ये नसताना हा फक्त जिवंत लोकांमध्ये आहे, प्राणी मात्रांमध्ये आहे. घोडा कधी रेसचा घोडा असा दुसऱ्या घोड्याला म्हणत नाही, तू टांग्याचा घोडा आहे, मी रेसचा घोडा आहे. त्यांच्यामध्ये हा भेदभाव नाहीये. आमच्यामध्ये आहे, अरे मी इतका काळा का, असा मी कधी कधी विचारतो स्वतःला, का काळा आहे? परमेश्वराने मला जसा जन्म दिलेला आहे तसा आहे. पण आम्ही त्याची जिज्ञासा चुकीच्या विकृत पद्धतीने करतो. आमचे जेव्हा विचार विकृत पद्धतीने जायला लागतात तेव्हा पापाला मित्रांनो जास्त त्याची व्याप्ती वाढायला लागते, पापकर्म वाढायला लागतं. आणि अर्जुन इथं हाच प्रश्न विचारतो की हे भगवंता ते इतकं का स्ट्रॉंग आहे, पाप करण्याची प्रवृत्ती इतकी बलशाली का आहे आणि तो कशामुळे निर्माण होतो? मगाशी जे उदाहरण मी दोन दिले, दुर्योधनाचं त्याचं आणि त्या आंधळ्यांचं, आमची जी विचारधारा आहे ती हळूहळू हळू कलुषित व्हायला लागते, कॉन्टॅमिनेट व्हायला लागते. आणि मग आम्हाला पापाबद्दल विशेष काय वाटत नाही. आम्हाला वाटतं की सगळं जगामधले हे काय कार्यकलाप चाललेले आहेत, आम्ही त्याप्रमाणे चाललेलो आहोत. पण तसं नाहीये. आम्हाला हे जे काय, हा जो काय जन्म मिळालेला आहे हा ब्रह्मजिज्ञासासाठी आहे की मी कोण आहे, कुठून आलोय, भगवंत कोण आहे, त्यांचा माझा संबंध काय आहे. भौतिक जगतात आम्ही दुःख का भोगतोय, ह्या जेव्हा प्रश्नांची उत्तरं आम्ही मिळवायचा प्रयत्न करू तेव्हा आमच्या पापांना हळूहळू हळूहळू हळू त्याची जी धार आहे ती बोथड व्हायला लागते. कारण आम्ही भगवंताबद्दल आता जिज्ञासा करायला लागलो. तुम्ही सांग ना, तुम्ही इथं आलेले आहे आता थोड्या वेळाने हे ऑल्टर उघडं होईल. बऱ्याच वेळेला आम्ही लोकांना म्हणतो की जन्माष्टमीला आमच्या मंदिरामध्ये या खूप छान प्रोग्राम असतो. लोक असं हसून म्हणतात की नाही हो, त्याचं अजून बोलावणं आलेलं नाहीये. त्याचं बोलावणं नाही आलं, त्याचं बोलावणं येण्यासाठी भगवंत काय ऑल्टरमधून खाली येतील, बासरी बाजूला ठेवून गाडीत तुमच्या घरी येतील का बोलवायला? नाही येणार. आम्हाला ही जिज्ञासा करायची आहे. तुम्ही इतके मुठभर माणसं, पुण्याची लोकसंख्या किती आहे आणि मुठभर तुम्ही ह्या मंदिरामध्ये काय येऊन बसलेला आहात? तुम्ही तुमच्या इच्छेने नाही आलेला. ही भगवंताची इच्छा आहे की भगवंताला आता तुमचं दुःख दारिद्र्य दूर करायचं आहे. मात्र स्पर्शास तू कोणते या शीतोष्ण सुख दुःखदा अगमा पायू आणि ते ताम स्थितिक शस्व भारत. हे अर्जुन, हे सुख आणि दुःख उन्हाळ्या हिवाळ्यासारखं आहे, ते येणार आहे आणि जाणार आहे. त्यामुळे माणसाने उद्विग्न न होता ते सहन करायला शिकलं पाहिजे. आम्ही काय करतोय, सुख आणि दुःख आम्ही अनादी कालापासून सुखाच्या शोधात आहोत. सुख पुढं पडत असतं. चार गुलाबजाम खाल्ले सुख मिळालं, 40 गुलाबजाम खाल्ले पोटात गडगडायला लागलं. सुखाला सुरुवात आहे आणि अंत आहे, तसं आनंदाचं नाहीये. म्हणून आजच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, अर्जुन त्यांना खूप नम्रपणे तो आमच्यासाठी विचारतोय की हे भगवंता सांगा हे कशामुळे होतंय. भगवंत पुढच्या याच्यामध्ये सांगतात की हा जो पाप आहे हा रजगुणातून निर्माण होतो. श्री भगवान उवाच, काम एष क्रोध एष रजगुण समद्भुआ महाशनो महापापनाम विद्येन मिह वैरिणाम. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, रजोगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेला हा काम आहे आणि नंतर तो क्रोधामध्ये रूपांतरित होतो, तोच या जगताचा सर्व भक्षक महापापी शत्रू आहे. मग कामावर काय करणार तुम्ही? कामाचं रूपांतर जोपर्यंत प्रेमात होणार नाही तोपर्यंत काम छळणार आहे आम्हाला, कारण तो इथे आहे. आम्ही बघतो खूप लोक जुगार खेळतात, लोक मद्यपाशन करतात, लोक घोड्यांच्या शर्यतीला जातात, वेगळ्या वेगळ्या त्या गलित गात्रांमध्ये ते कार्यकलापांमध्ये ते लिप्त झालेले आहेत. काय असं, हे देवानी बनवलंय? नाही. दुर्योधन सांगतो भगवंताला की भगवंता मला हे माहिती आहे धर्म काय ना अधर्म काय, तो मी सोडणार नाही. अर्जुन प्रश्न विचारतो भगवंताला, तो आडवळणाने विचारतो की भगवंता न जाणो हे करण्यामागे तुम्ही तर नाही आहात ना? लोकांना ही पाप बुद्धी बहाल करून त्यांच्याकडून हे कृत्य करवण्यात तुम्ही तर नाही आहात ना जबाबदार? आणि तो दोषारोप डायरेक्ट करतो दुर्योधन. तो म्हणतो, भगवंता मला माहिती धर्म काय आहे, धार्मिकता काय आहे, अधर्म काय आहे, मी तो करणार नाही. पण मला एक नक्की माहिती, की ही सगळी क्रूर कृत्य करण्यामागे मला तू प्रेरित करतोयस. बघा, डायरेक्ट दोषारोप करतोय. हा फरक आहे. हा फरक कशाचा आहे? हा फरक आमच्या वागणुकीचा आहे. की आम्ही अगोदरच्या जेव्हा भक्तीमध्ये आम्ही येत नव्हतो, तेव्हा मी सुद्धा आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींना मी सामोरं गेलेलो आहे. मी माझ्या व्यक्तीशा सांगतो, इथं मला बसून सांगायला कमीपणा नाही वाटणार की मीही दारू चाखलेली आहे, मीही गांजा ओढलेला आहे, मी ही सगळी ही कृत्य केलेली आहेत. पण त्यावेळेला मी त्याचं समर्थन करत होतो. मी म्हणायचो माझे आई वडील लवकर गेलेत, मी मोठा आहे, आमच्या घरी 18 दारिद्र्य आहे, आणि हे सगळं नाही करणार तर मग काय करणार. मी भगवंताला विनंती करायचो की बाबा असं एखादं राहू देऊ नको माझ्या जीवनामध्ये. आणि गेले 32 झाली, मी चहा सुद्धा नाही प्याला. 20 झाली, चहा सुद्धा नाही प्याला, नॉनव्हेज नाही खाल्लं. मी इस्कॉनचं मी पहिला सत्संग अटेंड केला आणि त्याच्यामध्ये मी फक्त पहिला श्लोक ऐकला, प्रायण अल्प आयुष्य सभ्य कलवस्मिन युगे जना हा मंद सुमंद मत्या हा मंद भाग्याही उपद्रता. कलियुगातील लोक आता अल्पायुषी आहेत, ते मंद बुद्धीचे आहेत. त्यांचं भाग्य म्हणजे दोन सख्य भाऊ आहेत, एकाचं मोठं प्रकाश डिपार्टमेंटल स्टोअर आहे वसंत टॉकीच्या तिथं, आणि दुसरा त्याच्या मागच्या गल्लीमध्ये स्टोअर रिपेअरचं काम करतोय. मी त्या नानावाड्या शाळेत होतो 65 तेव्हा मी असं डोळ्यांनी पाहिलेलं आहे. का असं? कलियुगामध्ये माणसाची बुद्धी, माणसाची आयु, माणसाची स्मृती हे सगळे हळूहळू क्षीण होत चाललेली आहे. त्यामुळे मग मला काय करायला लागेल? मला रात्रीचं खाल्लेलं बऱ्याच वेळेला सकाळी आठवत नाही. एखादा कुणीतरी म्हणतो मला ओळखलं का, म्हणतो नाही हो, नाही ओळखलं. का असं? कारण हा कलियुगाचा धर्म आहे, युग धर्म आहे, की मला ही स्मृतीला विस्मृती होणार. कलियुग हे पूर्णतया द्वंद्वानी भरलेले आहे. लाभ झाला तर हानी होणार आहे, मित्र भेटला तर एखादा शत्रू होणार आहे, मान झाला तर मला अपमानाला सामोरं जायचंय, यश मिळालं की मला अपयश मिळणार आहे, कुणीतरी माझी स्तुती केली तर मला कुणीतरी माझी निंदा करणार आहे. हे कलियुग पूर्णतया द्वंद्वानी भरलेले आहे, कारण हे भगवंतानी तसं बनवलेलं आहे. त्यामुळे मला त्याच्याबद्दल आता उगाच खंत नाही वाटून घ्यायची की काय देवा माझ्या वाट्याला हे आलेलं आहे. नाही, ह्या जगताला जर का सुंदर करायचं असेल तर भगवंतानी माझ्यामध्ये चार बेसिकली फरक आहेत. आमची इंद्रिय अपूर्ण आहेत, आम्ही भ्रमित होतो, आम्ही चुका करतो आणि आम्ही दुसऱ्यांना फसवतो. आम्ही चुका करतो, भगवंत चुका नाही करत. महात्मा गांधींनी सुद्धा चूक केली, त्यांना सांगितलं होतं नका जाऊ, तुमच्या जीवाला धोका आहे, तरी ते दिल्लीला आले, गोडसेंनी गोळी घातली. 22 नोव्हेंबर 1963 जॉन एफ केनेडी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, त्यांनाही सांगितलं होतं की नका जाऊ, गुप्तहेरांचा असा एक अहवाल आहे आमच्याकडे की तुम्हाला धोका आहे, तरी ते डल्लासला गेले. हॉर्वेली ओस्ट्रॉल नावाच्या माणसांनी त्यांना गोळी घातली वरून आणि ते गेले. आम्ही चुका करतो, आम्ही भ्रमित होतो, आम्ही स्वतःला शरीर समजतो. हे शरीर काय आहे? एक दिवशी जाणार आहे वैकुंठामध्ये. आमची इच्छा असो किंवा नसो देहत्याग करावा लागणार आहे आम्हाला. या शरीराला किती सजवा तुम्ही. देहिनो यस्मिन यथा देहे कोमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यती. हा जो देहधारी आत्मा आहे तो बालपणातून तारुण्यातून वार्धक्यात जाणार आहे आणि एक दिवशी त्याला देहांतर करायला लागणार आहे. पण भगवंत सांगतो तो धीर पुरुष आहे, तो अशा स्थलांतरांनी अशा स्थित्यंतरांनी विचलित होत नाही. मी आता कधी काळी बालपणात होतो, खूप खेळायचो, खूप तारुण्यात आलो. तारुण्य कधी सरलं, आता कधी 68 संपेल परवा 2 जानेवारीला कळलं सुद्धा नाही. तसंच आयुष्यामध्ये आमच्या हे जे काय पाप करण्याची जी काय प्रवृत्ती आहे ती कायम राहणार आहे. आणि त्याच्यावर का जर का मला काम करायचं असेल, त्या पाप कृत्यासाठी मला जर का उद्युक्त व्हायचं नसेल, तर मला त्याच्यापेक्षा एक वरचा स्वाद मिळायला पाहिजे. मला जोपर्यंत वरचा स्वाद मिळणार नाही तोपर्यंत मी खालच्या स्वादाला विसरणार नाही. तो वरचा स्वाद काय आहे? भगवंत सांगतात 2 59 विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिना रसो वर्जम रसोप्यस्य परम दृष्टा निवर्तते. हे अर्जुन, जोपर्यंत तुला वरचा स्वाद नाही मिळणार तोपर्यंत तू खालच्या स्वादाला नाही विसरणार. परम दृष्टा निवर्तते, आता एखाद्या माणसाला 10,000 नोकरी आहे, त्याला जर का एकदम डायरेक्ट 1,00,000 नोकरी लागली तर त्याला 10,000 आता काय वाटणार नाही, कारण आता त्याला 1,00,000 मिळतात. जेव्हा तुम्हाला भगवंताचं असं जबरदस्त रूप बघायला मिळेल मग तुम्हाला खालची रूप काय नाही वाटणार. कारण कधीतरी आम्ही एखाद्या आमच्या दृष्टीपतीस एखादा महारोगी येतो, एखादी अत्यंत जख्ख म्हातारी बाई कुबड वाकलेली एकदम तिच्या चेहऱ्यावर सुरकुते असलेल्या, आम्ही म्हणतो अरे बापरे अत्यंत कुरूप असणारी एखादी स्त्री दिसते, आम्हाला सौंदर्याचा ध्यास आहे. कारण हे सगळे षट जे ऐश्वर आहेत ते भगवंतामध्ये आहेत आणि आम्हाला त्या प्रत्येकाबद्दल आकर्षण आहे. पण असा एकही माणूस नाहीये की ज्याच्यामुळे हे 6 च्या 6 ऐश्वर आहेत, म्हणून तर ते भगवंत आहेत. आम्हाला पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे की आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही चुका करतो, आम्ही दुसऱ्यांना फसवतो. चिटिंग प्रोपेन्सिटी. येस, लोक म्हणतात की 5 वर्षामध्ये तुमचे पैसे डबल होतील, लोक तिकडे पैसे टाकतात तो पैसे घेऊन गायब होतो, तरी पुढची लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात. मी स्वतः असं 1-2 ठिकाणी फसलेलो आहे, कारण 8% हे मिळायचं, व्याज मिळायचं 1,00,000 रुपये. फार भारी होतो प्रकार. शेवटी त्या माणसानी नावही त्याचं होतं अरुण नरके नावाचं, गेला तो, त्याचं ऑफिस एवढं भारी होतं, माहित नाही झालं असं. तर आम्ही लोकांना फसवतो आणि आम्ही फसविले जातो. कलियुगामध्ये स्वतःला भगवान म्हणणारे अशा अनेक व्यक्ती असतील की जे स्वतः म्हणतील की आम्ही भगवान आहोत. भगवान एकच आहे. मग ते जर भगवान आहेत तर त्यांच्या दाढेत का दुखतं? टॉयलेटला आली तर ते आपल्या वेगाला का थांबू शकत नाही? कारण पाप करण्यामध्ये वेग आहे. येस, पाणी तेच आहे पण त्याला वेग आहे आणि पापालाही तसा एक स्पीड आहे. तो आम्हाला घेऊन जातो पाप करण्यामध्ये. माणूस एकदा त्याच्यामध्ये पडला खाली, माहित नाही. 5व्या स्कंदामध्ये 28 नरकांचं वर्णन आहे. महारुरु, रुरु, शुची, मुख अशा कितीतरी वेगळे वेगळे 28 नरक आहेत. 6 अत्यंताई प्रकारची कर्म करणाऱ्यांना त्याच्यातून यातना भोगायला लागतात. तुम्ही म्हणाल अहो कोणी बघितलंय नरक, ह्या जन्मी इथंच नरक आहे. 10-12 झोपडपट्टीमध्ये इतकी घाण असते, एवढी गटारं असतात, एवढा असतात, तरी लोक तिथं किड्या मुंग्यांसारखी राहतात. हा नरक नाही तर काय आहे? येस, पण त्या नरकाचं वर्णन आहे. एखादी व्यभिचारी स्त्री असेल तर तिला त्या ठिकाणी विवस्त्र अवस्थेमध्ये एक अत्यंत गरम खांबाला असं आवळून बसायला लागतं, कारण तिथं तसं सूक्ष्म शरीर दिलेलं आहे, तिथं फक्त यातना दिल्या जातात. जेव्हा एखादी स्त्री पातिव्रतेचं रक्षण करते तिच्यामध्ये लज्जा असते, तिच्यामध्ये संयम असतो, तिच्यामध्ये आज्ञाधारकपणा असतो, तिच्यामध्ये पतीची सेवा असते, तेव्हा ती देवी देवतांपेक्षा वेगळी नसते. पण नरक जे आहे तो तसा आहे. दुसऱ्याच्या पत्नीला पळवणं, दुसऱ्याची संपत्ती लाटणं, दुसऱ्याची शेती हे करणं, दुसऱ्यांना तीक्ष्ण शस्त्राने त्याच्यावर वार करणं, दुसऱ्यांच्या घराला आगी लावणं, हे सगळे आतताई प्रकार आहेत आणि त्याची शिक्षा तिथं आहे. तुका म्हणतात ना ह्याच जन्मी सगळं भोगायचंय, ह्या जन्मी तो भोगायचाच आहे आमच्या कर्मानुसार. म्हणून आमचं जे कर्म आहे त्या कर्मामध्ये ते शाश्वत आहे. 5 गोष्टी शाश्वत आहेत. भगवान कृष्ण शाश्वत आहेत, मृत्यू शाश्वत आहे, तो येणार आहे. जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतस्यच, जो जन्माला आलेला आहे तो जाणार आहे, पण जो जाणार आहे तो परत येणार आहे. आणि असं आम्ही अनेक वेळेला गेलोय आलोय गेलोय आलोय, आमच्या बाबतीत झालेले जन्म मृत्यू जरा व्याधी. आम्हाला आता यायचं नाहीये परत आईच्या त्या उदरामध्ये जायचं, परत तिथं उलटं टांगलेलं आहे, परत तिथं वळवळणारे किडे, तिने गरम खाल्लं चटका बसला, ती बसमध्ये बसली तिला धक्के बसायला लागले. आम्हाला आता ते टाळायचं आहे. ते टाळण्यासाठी कलियुगामध्ये एक सोपा मार्ग दिलेला आहे. कृपया माझे मागे हात उंच करा, हार वर करा आणि हा मंत्र म्हणा, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. काम क्रोध लोभ मोह मत्सर, तुमच्या जर मत्सर असेल तर तुम्ही कधीच भक्तीमध्ये पुढे जाऊ शकणार नाही. अरे शेजारीकडे एवढा छान टीव्ही आहे, तिच्याकडे ही पैठणी साडी आहे, त्यांच्या घरी ही गाडी आहे, ते माझ्यापेक्षा 2,00,000 रुपये त्यांना पगार आहे, त्यांचा मुलगा पहिला आलेला आहे, आम्हाला काय, आम्ही जेव्हा ह्या तुलना करत बसू, आम्ही जेव्हा लोकांचा बद्दल हे सगळे विचार विकृत विचार करू, आमची कधीच प्रगती होणार नाही. भगवंता, तू मला एवढं स्वच्छ, एवढं छान, एवढं दुर्लभ असा जन्म दिलेला आहेस, आज मला तू चांगलं खायला दिलेलं आहेस, आज माझे डोळे चांगले आहेत, आज मी हाताने काम करू शकतो. कारण एखादी निर्जीव असते, पापाचा असंच आहे, एखाद्या माणसाने खून केला, त्याला जर का जजनी विचारलं की तू काय, तू खून केलायस, कबूल आहे का, तो म्हणतो नाही मी नाही खून केला, चाकूनी खून केला, चाकूनी खून केला, नाही होणार, नाही मानणार कोर्ट तसं, कारण चाकू निर्जीव आहे, आम्ही सजीव आहोत. आणि आम्हाला ही एक संधी दिलेली आहे भगवंतानी की बाबा रे, इच्छा द्वेष समुत्तेन द्वंद्व मोहेन भारत, तू माझा द्वेष केलेला आहेस, तू इच्छा व्यक्त केलेली भोग करण्याची, कारण आमची भोगी प्रवृत्ती आहे, आमचे जे इंद्रिय आहेत ते कायम इंद्रिय तृप्तीसाठी ते चटावलेले आहेत. आमची इंद्रिय, आम्हाला चांगलं खायला पाहिजे, चांगलं बघायला पाहिजे, चांगले भारी कपडे घालायला पाहिजे, आम्हाला मान पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, आम्हाला लोकांमध्ये उठ बस पाहिजे, प्रसिद्धी पाहिजे, या सगळ्या गोष्टींसाठी आमचा अट्टहास असतो. आणि नाही मिळालं की आम्ही हवालदिल होतो, आमच्यामध्ये क्रोध निर्माण होतो, आणि मग क्रोधाचं बुद्धिनाशांमध्ये रूपांतर होतं, बुद्धिनाशात प्रणश्यती. एकदा आमची बुद्धी भ्रंश झाली मग काय होणार नाही, कारण गुलाबजामापेक्षा माझं इंद्रिय जीभ श्रेष्ठ आहे, जिभेपेक्षा माझं मन प्रबळ आहे, मनामध्ये विचार येतो आणि मनाला बुद्धी कौल देते, आणि बुद्धीपेक्षा परमात्मा श्रेष्ठ आहेत. तर भगवंताकडे मला आता भौतिक वस्तू नाही मागायच्या आहे की भगवंत मला बंगला दे, माझ्या मुलाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन दे, मला एक सुंदर पत्नी मिळू दे, मला एक गाडी दे, हे हे येणार आहेत आणि जाणार आहेत गोष्टी. भगवंताकडे मला स्थायी, ज्या चिरतरुण गोष्टी आहेत, ज्या शेवटाच जाणार आहेत, त्या गोष्टी मागायच्या. हे भगवंता, मला तुझं प्रेम प्राप्त होऊ दे, प्रेम मला तुझी प्रेममयी सेवा मिळू दे, मला वैष्णवांची सेवा करण्याची संधी दे. कारण मिठापासून खारटपणा काढता येणार नाही, साखरेपासून गोडवा काढता येणार नाही, पाण्यापासून तरलता वेगळी करता येणार नाही, लिंबापासून त्याचा कडूपणा काढता येणार नाही, तसं माणसापासून त्याचं प्रेम आणि सेवा काढता येणार नाही. ते काढलं तर काय राहणार, मग तो चतुष्पाद प्राणी आहे तो. माझ्यामध्ये ह्या गोष्टी दिलेल्या आहेत, मला आता फक्त त्या लपलेल्या आहेत. सूर्याला जसं ढग काही वेळासाठी आच्छादून टाकतात, सूर्याचं अस्तित्व जातं का, नाही, तो रोज सकाळी उगवतो. लोक म्हणतात चढते सूरज को राम राम करो. आम्हाला सूर्याचं अस्तित्व जर का मानलं तर त्याची किरण आहेत, ती येणार आहेत, ती रोज सकाळी ह्या पृथ्वीवरचं मलमूत्र शोषून घेतात, त्याच्या अस्तित्वाला कधीच बाधा येत नाही. तसं आम्हाला आता भगवंताच्या चरण कमळाकडे जायचंय की भगवंता, तू मला अत्यंत चांगला हा माणसाचा जन्म दिलायस, मला बैलाचा जन्म मिळाला असता तर मी हरीचं नाव घेऊ शकलो नसतो. तसंच मी जेव्हा हे रोजचे माझे दैनंदिन कार्यकलाप करतो, तेव्हा जेव्हा पापाची माझी जी काय प्रवृत्ती आहे ती जेव्हा ट्रिगर होते, तेव्हा मला तिथंच ऑटो सजेशननी जाणून घ्यायचंय की हे पाप कर्म मला परत वेगळ्या गर्ते ढकलणार आहेत. त्याच्यासाठी मला सगळ्यात सोपा आणि साधा मार्ग दिलेला आहे, हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव केवलम कलो नास्ते व नास्ते व नास्ते व गतिरान्यता. की हरीचं नाव घ्यायचं, हरी म्हटलो पैसे नाही पडले, नारायण म्हटलो कुठेही कष्ट नाही पडले, कृष्ण म्हणालो कुणी मला दगड नाही मारला, दान पुन तिरस्नान इसके ऊपर है नाम. दान करायचं असेल दानच पाहिजे, तुमच्याकडे पैसे पाहिजेत, पुण्य करायचं असेल पुण्य गाठीशी पाहिजे, प्रारब्धात ते असलं पाहिजे, तीर्थस्नान करायचं प्रयागला जायला लागेल, रिझर्वेशन काढायला लागेल, वेळ द्यायला लागेल स्नान करायला तिथं गंगेमध्ये, गंगा जमुना सरस्वती. पण हरीचं नाव ते कसं आहे, नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रह. भगवंताचं नाव चिंतामणी सारखं आहे, सगळ्या रसांचा सार आहे, सगळ्या रसांचा बॉस आहे तो, पूर्ण शुद्ध नित्य मुक्त अभिन्नत्व नाम नामिनो. पूर्ण शुद्ध आहे. तुम्ही शौचाला बसलेला असताना सुद्धा हरी म्हणू शकता, कुठलंही तुमच्यावर बंधन नाहीये, कारण तेच तुमचा उद्धार करणार आहे. तर आता भगवंताचं दिव्य रूप तुम्हाला बघायला मिळेल, याचा संपर्क कुठे असेल, इथं दर रविवारी असं लेक्चर असतं. हरीच्या नावाचा आश्रय घ्या आणि आपल्या जीवनाचा उद्धार करा. ग्रंथराज श्रीमद भगवतम भगवद्गीता की। हरे कृष्ण। दर रविवारी इथं 11:30 मराठीतून भगवद्गीतेचा क्लास असतो। सकाळी भागवतम असतं, भागवतम नंतर खूप सुमधूर प्रसाद वितरित केला जातो। वेळेअभावी पुढचं